मराठ्यांच्या मातीमध्ये गाईचा पुत्र झालेला, मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. सात धर्माचा शत्रू नव्हता तो, अकारा दिन तुम्हाला असावा गुजरा आमचा.
जिथं गुस्त या मराठ्यात फार, गुस्त या मराठ्यात फार.